चीनीमंडी.com पॉडकास्ट। उत्तर प्रदेश ऊस शेतकऱ्यांकडून 14,000 करोड रुपये थकबाकीची मागणी। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा आहे की गेल्या 3 वर्षांमध्ये ऊसाच्या थकबाकीसाठी शेतकऱ्यांना 1,00,000 करोडपेक्षा अधिक पैसे भागवले आहेत। सीएम यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की 2017 मध्ये त्यांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यामध्ये 47 लाख ऊस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1,08,00,000 करोड रुपयांची विक्रमी ऊस थकबाकी जमा केली आहे। अनेक शेतकरी नेत्यांनी दावा केला की करोडो रुपयांची थकबाकी अजूनही बाकी आहे। शेतकरी शेती संघाचे अध्यक्ष चौधरी पुष्पेंद्र सिंग यांनी सांगितले की साखर कारखान्यांजवळ आताही ऊस शेतकऱ्यांचे 14,000 करोड रुपये बाकी आहेत। खरीप लागवडीच्या खर्चाला पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात पैसा असणे आवश्यक आहे। शामली येथील शेतकरी नेते जितेंद्र हुड्डा यांनी सांगितले की लॉकडाऊन दरम्यान शहरी क्षेत्रांमध्ये काम करणारे अधिकांश कुटुंबातील सदस्य काम नसल्याने घरी परत आले आहेत। शेतकऱ्यांना केवळ शेतीसाठी जमीन तयार करायची नाही तर आपले कुटुंबही पोसायचे आहे, यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे।